chinimandi.com पॉडकास्ट। 24 तासात आढळले कोरोनाचे 35,000 नवे रुग्ण। देशात आता कोरोनाने पार केला 10 लाखाचा आकडा। देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या गुरुवारी 10 लाखावर पोहोचली। गुरुवारी कोरोनाचे 34,956 नवे रुग्ण आढळले। यापूर्वी सर्वात अधिक म्हणजे 16 जुलैला 32,607 लोक कोरोनाग्रस्त आढळले होते। गेल्या 24 तासात 687 रुग्ण मृत पावले आहेत। गुरुवारी 22,834 रुग्ण बरे झाले आहेत। हीच काय ती दिलासादायक बाब। आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार नवे रुग्ण समोर आल्यानंतर देशामध्ये कोरोना बाधितांची संख्या 19,03,832 इतकी झाली आहे। आता कोरोनाच्या 3,42,473 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत। कोरोना महामारीतून आतापर्यंत 25,602 रुग्णांनी प्राण गमावले आहेत आणि 6,35,757 लोक बरे सुद्धा झाले आहेत। एक विदेशी परतला आहे। या दरम्यान एकच चांगली गोष्ट झाली आहे की कोरोना संक्रमित रुग्णांचा बरे होण्याचा आकडा आता वाढत आहे। देशामध्ये रिकव्हरी रेट 65.24% झाला आहे। कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्रावर झालेला आहे। मध्य प्रदेशामध्ये गुरुवारी कोरोनाचे 735 नवे रुग्ण समोर आले आहेत आणि याबरोबरच प्रदेशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता 20,378 पर्यंत पोहोचली आहे। राज्यात गेल्या 24 तासात या आजारामुळे आणखी 7 लोक मृत पावले आहेत। यामुळे राज्यातील मृतांची संख्या आता 689 इतकी झालेली आहे।